ಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
गाळप परवान्यासाठी FRP ची अट लागू. राज्यातील साखर उद्योग अनेक अडचणींशी सामना करत आहे. यंदा महापुरात 90% ऊस क्षेत्राचं नुकसान झाल्याचा फटका साखर उद्योगाला बसला आहे. असं असताना साखर कारखान्यांना आता गाळप परवान्यासाठी FRP ची अट लागू करण्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धाडसी निर्णय घेतल्याचंही सूत्रांनी सांगितलं. गाळप परवाना असल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याला धुराडी पेटवता येत नाहीत. विविध अटी असलेला करारनामा केल्यानंतरच प्रत्येक कारखान्याला परवाना मिळतो. या करारनाम्यात पूर्वी FRP ची अट नव्हती. शिवाय राज्याच्या ऊस पुरवठा कायद्यातही या अटीचा उल्लेख नाही. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी ही अट टाकणं साखर आयुक्तांना आवश्यक वाटलं. महाराष्ट्र साखर कारखाने क्षेत्र आरक्षण, गाळप नियमन आणि ऊस पुरवठा कायदा 1984 तरतुदींचा आधार घेत गाळप परवाना दिला जातो. ऊस नियंत्रण आदेश 1966 साखर आयुक्तांना काही अधिकार देण्यात आले आहेत. आयुक्तांना स्वतःच्या कक्षेत हितकारक नियम करता येतील असं आदेशात नमूद केलं आहे. याच तरतुदीचा आधार घेत साखर आयुक्तांनी स्वतःचे अधिकार वापरून FRP ची अट कारनाम्यात आणली आहे. FRP थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करताना या अटीचा उपयोग होऊ शकतो. अटभंग झाल्याचा मुद्दा न्यायालयीन युक्तिवादाच्या वेळी करण्याचा पर्याय यातून मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली. ऊस नियंत्रण कायद्यानुसार शेतकऱ्यांना 14 दिवसात FRP चं पेमेंट न केल्यास प्रतिवर्षी 15% व्याज द्यावं लागेल असं या अटीत म्हटलेलं आहे. FRP आणि RSF पेमेंट रोखीत न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात करावं असं दुसऱ्या अटीत नमूद केलं गेलं आहे. FRP वसुलीसाठी साखर आयुक्तांनी गेल्या हंगामापासून जोरदार पाठपुरावा सुरू केला. त्यामुळं आत्तापर्यंत 22,557 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. सध्या केवळ 3% FRP थकीत असल्याचंही सूत्रांनी नमूद केलं आहे.